माझे दोस्तार, एक मोठी खास बाबत मा मी तुम्हाला काय हंगवायची इच्छा ठेवीत आहे. तुम्ही जाणता आहे काय, जेव्हा का आपल्या मा मुश्किली काय भीड हेता तवा का आपल्याला मदत करवेला आपण कोणाला हदवेसो प्रयत्न करता आहे. आपण भगतखनी दवा हाटी जाता आहे काय आपण तावीत घालता आहे ना खराब आत्मापण आपल्याला होडू ना चालू गेल्यासो आपण दावा करता आहे. कोणा वखत आपण आहुती यज्ञ करता आहे तसे लिदी खराब आत्मापण आपल्याला तुफान देल नाही. हे अकला ज्याला मिगे होऊ शकेल काय, थोडा वखत खराब आत्मापण आपल्याला एकला होडू जाल. पण आखोदी तेपान पोत्याचा खराब काम चालू ठेवीता आहे ना आपण मदत वगैरसा ऊ जाता आहे. माझे दोस्तार, मी एक हेदिसेला होदू काढलो काय जैन खरी रीते आपल्याला मदत करली. खराब डाकनसे सत्ता से पंजे मनसा बसावेला तो आयलो. तेपाचा खरा नाव जीसस आहे, तेपान भगवानचा दिकरा आहे. खराब आत्मा पण ज्या लोकाला दुःख पाडताय त्यापाला जितव्यासाठी इसू खनी शक्ती आहे. खराब आत्मा पण आपल्याला दुःख पोसवेला शक्तिशाळी बनताय. कारण काय, ईश्वरी आपण जुदा पडताय आपला पापाचा कारण हाटी. आपण अकला ईश्वरी जुदा पडताय. ईश्वरी हुटा पडू ना आपण खरा जीवन गुमावेला आहे. कारण काय, खरा जीवन खाली ईश्वर हाटीच आपल्याला मिळताय. भगवान येशू अखलेला शाश्वत जीवन द्यावेला येवेला तेपाला ते जीवन मिळेल. तुम्ही जाणवेला मागताय की भगवान येशू ख्रिस्त तुम्हाला हे नवा जीवन कंचे रीते देऊ शकेल. तेपान पोतेसी जातीन पोतेसे जीवनाशी आहुती दिली. तेपाला अखलेसे पापाशी चुकवणीसे बदले तेपान पोतेसे जीवनाशी आहुती ईश्वरला दिली. वधस्तंभवर मरू नाव तेपान पोते पण खरा बलिदान रूप बनला. तेपान तुमसे पापाहाटी मरू गेला. तीन दिया होती जीवनमा मरेला पल्ला पण पाशी जीवता झाला ना आता तेपान जीवता आहे. तेपाशी शक्ती घनी मोठी आहे. खराब आत्मा पराला पराव्याची शक्ती खाली तेपाखनीच आहे. तेपानूच आपला पाप दूर करील. जेपान भगवान येशू मा पुरी श्रद्धा ना विश्वास ठेवीता आहे तेपाला ईश्वर शाश्वत जीवन देईल. तुम्ही खाली भगवान येशू मा विश्वास ठेवलो ताज बसू जाल. भगवान येशू वर विश्वास भरोसा ठेवलता मिंगे तुम्ही उल्लास आनंद शांती मिळवू शकेल. भगत कवा पण तुम्हाला शाश्वत जीवन देऊ शकेल नाही तो तुम्हाला आनंद शांती देऊ शकेल नाही. भगवान येशू मा विश्वास ठेवा. पापथी दूर लेवाना तेपाला एक हृदय बले अनुसरा. तेपाला प्रार्थना करू ना हंगा, हे ईश्वर माझे पापाशी माफी दे. मी भगवान येशूला अनुसरवेला इच्छता आहे. डाकन से रस्ते मनसो फिरू जान दूर लेन. मी चौकस मानता आहे की माझे पापाचे लिधी भगवान येशू मरेला ना पासी उठला. आता मी तेपामा विश्वास ठेव्यास. आमेन.